नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता देशपांडे. आहाळीव, गार्डन क्रेस. आहाळीव ही कुसीफेरी कुलातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव लेपिडेमियम सॅटिव्हम आहे. ही 14 ते 15 सेंटीमीटर उंचीची लहान व गुळगुळीत वर्षायू औषधी असून ती मूळची इथियोपिया देशातील आहे. भारतामध्ये तिची विविध उपयोगांसाठी सर्वत्र लागवड केली जाते. आहाळीची पाने साधी, विविध, पूर्णतः किंवा अंशतः अखंड किंवा पूर्णपणे विभागलेली असतात. मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी पाने लांब देठाची, तर खोडापासून निघालेली पाने बिनदेठाची व रेषाकृती असतात. फुले लहान व पांढरी असून लांबट मंजरीवर येतात. फळे अंडाकृती व टोकास खाचदार असतात. फळात लहान कप्पे असून प्रत्येक कप्प्यात 2 बिया असतात. बिया लांबट टोकाला निमुळत्या व रंगाने लाल असतात. ही वनस्पती सर्व काळी व सर्वत्र पिकविली जाते. सखल भागात सप्टेंबर ते फेब्रुवारीत व उंच प्रदेशात मार्च ते सप्टेंबर मध्ये बी पेरतात. त्यानंतर थोड्याच दिवसात पाने कोशिंबरीत किंवा कढीत घालण्यास खुडून घेतात. बियांच्या वाढीसाठी 4 ते 6 आठवडे लागतात. पाला घोड्यांना व उंटांना चारा म्हणून घालतात. दिवाळीत लहान मुले किल्ल्यावर हिरवळ करण्यासाठी आहाळीवाचा वापर करतात. दमा, कफ व रक्ती मूळव्याध इत्यादी व्याधींवर ही वनस्पती गुणकारी आहे. पाने उत्तेजक, मूत्रल व यकृताच्या विकारावर चांगली आहेत. बिया दुग्धवर्धक, रेचक, शक्तिवर्धक व मूत्रल आहेत. मुडपणे, दुखापत इत्यादींवर त्यांचे पोटीस बांधतात. ही नोंद राजा ढेपे यांनी केली आहे.